हॅलो, नमस्कार मॅडम.
नमस्कार, चावडीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी सिद्धी, तुमची कशाप्रकारे मदत करू शकते?
मला ना डाळ मिलचा बिझनेस सुरू करायचा होता. त्याच्या मशिनरीसाठी मी फोन केला होता. त्याची काही माहिती वगैरे मिळेल का?
तुम्हाला नक्की कुठे बिझनेस सुरू करायचा आहे सर?
मी नाशिकचा आहे. मला नाशिकमध्येच बिझनेस सुरू करायचा होता आणि साधारणतः माझ्याकडे बजेट 1-3 लाख रुपये आहे. त्या बजेटमध्ये हा बिझनेस चालू करता आला तर बरं होईल.
खूप छान सर, तुमच्यासाठी मशीन सप्लायरचे आमच्याकडे 2-3 पर्याय उपलब्ध आहेत.
चालेल मॅडम, मग मला त्यांचा नंबर वगैरे कसा मिळेल?
हो सर, मी तुम्हाला त्यांचा नंबर देते, पण तत्पूर्वी आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला काही माहिती विचारते, ती तुम्ही सांगा. तुमचे नाव, तुमचे गाव, तुमचा मेल आय डी, तुमचे यापूर्वीचे प्रोफेशन सांगा. ओके, धन्यवाद सर. मी कंपनीकडे तुमचा अर्ज पाठवला आहे, लवकरच ते तुम्हाला संपर्क करतील. मी नंबर तुम्हाला देत आहे, शक्य झाल्यास तुम्हीसुद्धा त्यांना कॉल करावा.
ओके, धन्यवाद मॅडम.
अजून काही माहिती हवी आहे का सर?
अजून मग हा बिझनेस चालू करण्यासाठी काय काय लागेल ह्याची काही माहिती तुम्ही सांगू शकाल का?
सर, आमच्याकडे दाल मिल बिझनेससाठी लागणारे संपूर्ण मेनू कार्ड आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला इतर भागातून आणि काही गोष्टी तुम्हाला तुमच्या लोकल भागातून खरेदी कराव्या लागतील याची यादी आहे, ती तुम्हाला पाठवते आणि सोबतच त्याचे सर्व सप्लायर्सची माहिती देखील तुम्हाला पाठवून देते. तुम्ही त्यांना प्रत्यक्षपणे संपर्क करू शकाल.
बरं होईल मॅडम, हे माझा बराच ताण वाचेल मग.
ओके सर, सर्व व्हेंडर्सला माहिती पाठवली आहे, ते सुद्धा तुम्हाला संपर्क करतील. चावडी कॉल सेंटरमध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर.